श्रोतेओ नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुम 90.8 FM आवाज वाशिम की। आमची उर्मिला या कार्यक्रमात आज आपण सामुदायिक कार्यक्रमांतर्गत गोंडेगाव या ठिकाणी बाल विवाह निर्मूलन याविषयी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या गावामध्ये काही आपल्या वक्त्यांना नेऊन त्या ठिकाणी संपूर्ण गावाला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। तर त्या गावामध्ये ज्या वक्त्यांनी मार्गदर्शन केलंय ते मार्गदर्शन आज आपण आपल्या रेडिओ वत्सगुम 90.8 MHz वर ऐकणार आहोत। तर चला सर्वप्रथम आपण ऐकूयात भगवान ढोले सर यांचं मार्गदर्शन, जे आहेत बाल संरक्षण अधिकारी। तर यांच्याकडून आपण गोंडेगाव या ठिकाणी त्यांनी केलेलं मार्गदर्शन आता ऐकूयात।
महिला बाल विकास विभागातील दुसरे अधिकारी माननीय भगवान ढोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा, मार्गदर्शन करावा। ढोले सर।
आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आपल्या महाविद्यालयातील समाज कार्याचे विद्यार्थी, तसेच गावातील गावकरी मंडळी, आज आमचे इरफान सरांनी जे आपला विषय घेतलेला आहे बालविवाहाचा, बालविवाहाचा हा जो विषय आहे खूप महत्त्वाचा विषय आहे। आणि या विषयासोबतच आता आमचं जे युनिट आहे ते बालकांच्यासाठीच काम करते, म्हणजे बाल संरक्षण। आणि या बाल संरक्षणामध्येही सध्याचं बालविवाह निर्मूलन खूप महत्त्वाचा विषय आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे बालविवाह हा कार्यक्रम घेण्याच्या अगोदर आपल्याला माहित होतं का लग्न करण्यासाठी मुलाचं आणि मुलीचं वय किती असायला पाहिजे? माहित होतं मावशी तुम्हाला माहिती आहे लग्नाचं वय किती पाहिजे? तुम्ही सांगा मुलीचं वय किती पाहिजे लग्नासाठी? 18 वर्षाची पाहिजे। आणि मुलाचं किती पाहिजे? 21। पास यांना माहिती आहे, म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला माहित आहे, आपल्या गावकरी मंडळीला माहित आहे, आपले जे शासनकर्ती जमात आहे त्यांना सुद्धा माहित आहे। पण तरी सुद्धा आपल्याला बालविवाहाचे कायदे तयार करावे लागतात। कशासाठी? आपल्याला माहित आहे, आपण माहितच करून घेतो पण करत त्याची अंमलबजावणी करतो का? मग त्याकरिता हे असे कायदे करणं गरजेचे आणि बालविवाह निर्मूलनासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे। आता तुम्हाला सांगायला आवडेल बालविवाह या विषयावर आपल्या वाशिम जिल्ह्याचं प्रमाण किती आहे। आता राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे टॉप 10 लिस्टमध्ये येते बालविवाहासाठी। आणि विशेष म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे येतात? टोटल 36 जिल्हे येतात, बरोबर आहे। 16 तालुके असलेले किती जिल्हे येतात? 2, यवतमाळ आणि नांदेड। आणि मुंबई पुणे केवढी किती मोठाले जिल्हे आहेत सर? पण बालविवाहाच्या प्रमाणामध्ये आपल्या वाशिम जिल्ह्याचं प्रमाण किती असायला असं म्हणजे किती आहे असं माहिती का कोणाला? किती असेल मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये आपला वाशिम जिल्हा केवढा आहे? एकदम छोटासा आहे। पण आपल्या बालविवाहाचं प्रमाण आहे 27.7। किती आहे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॉप 10 एक नंबरवर कोणता जिल्हा बालविवाहासाठी? आपला वाशिम जिल्हा आहे 27.7। आता ज्यावेळेस मी पुण्याला ट्रेनिंगला गेलो होतो सर्व जिल्ह्याचा चार्ट दाखवला आणि ज्या ज्या जिल्ह्याचे जे अधिकारी कर्मचारी आले होते त्यांना समोर येऊन बोलवलं, मासे क्रमावरी लावली होती, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर। तर माझा नंबर किती आला? पहिला नंबर आला। अभ्यासामध्ये नाही आला पहिला नंबर, पण आपल्या बालविवाहामुळे माझा पहिला नंबर आला। मग ही गौरवाची गोष्ट आहे का कशी आहे? वाशिम जिल्ह्याचा पहिला नंबर आला चांगली गोष्ट आहे ना? पहिला नंबर चांगली नाही? कशामध्ये पहिला नंबर आला? की तुमचा वाशिम जिल्हा महाराष्ट्रामध्ये आकांक्षित जिल्हा असूनही, सर्वात छोटा जिल्हा असूनही तुमच्या जिल्ह्याने लग्नामध्ये खूप मोठी प्रगती केली। बालविवाहाचं प्रमाण 27.7% आणून ठेवलं, एवढी अफाट चांगली प्रगती पाहून तिथे माझा काय करण्यात आला? सत्कार करण्यात आला सर्व जिल्ह्यांच्या वतीनं। कि बा तुमचं 12 लोकांचं युनिट आहे, तुमचे एवढे कर्मचारी येतात, तुमच्या गावातल्या कर्मचाऱ्यापासून ते जिल्ह्यामध्ये यंत्रणा येतात, गावामध्ये गावबाल संरक्षण समिती आहे, अंगणवाडी ताई येतात, आशा ताई येतात, सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, ही झाली गावातली समस्या समिती, तालुक्यातली तालुका बाल संरक्षण समिती तिचे अध्यक्ष तहसीलदार साहेब असतात, जिल्ह्यातली समिती असते जिल्हा बाल संरक्षण समिती, बालकल्याण समिती, चाइल्ड लाईन, जिल्हा अवधी सेवा अशा भरपूर बालकासाठी यंत्रणा असताना सुद्धा बालविवाह होतात, तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? ज्या मुलीचं लग्न झालंय ती जबाबदार आहे का आपण? आता आपला MAW असो BAW असो आपल्याला पेपर वाचन करावं लागते, आपल्याला संशोधन करावं लागते, आणि सर्वात शेवटी जी भूमिका असते ती कोणाची असते? समाज कार्यकर्त्याची भूमिका. आणि आपण कशाचे विद्यार्थी? कोणत्या अभ्यासक्रमाचे? समाज कार्याचे. तर मग आपल्याला समाज कार्याचे विद्यार्थी या नात्याने आणि आपल्या देशाचा एक आदर्श नागरिक या नात्याने आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे. आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचं आपल्यावर ऋण असते. आता आपल्या जिल्ह्याची टक्केवारी तर मी तुम्हाला सांगितलेली बाल्याविषयी. आता जसं वहाने सरांनी एक उदाहरण दिलं होतं त्यांच्या आपल्या मनोगतामध्ये, कोणतं उदाहरण होतं? एका मुलीचं. त्या मुलीनं जर डेअरिंग केलं नसतं, हिंमत केली नसती, तर काय झालं असतं? त्या मुलीला राजस्थानला ती विकल्या गेलेली असती. पण आता ही डेअरिंग जी आहे या मुलांमध्ये आणण्यासाठी अजून आपल्याला काय करायचं आहे? ही डेअरिंग डायरेक्ट तयार होत असते का? ही आपल्याला निर्माण करायची त्याच्या. आणि एक दुसरा विषय, आता शाळेमध्ये समजा एक आठवा वर्ग आहे, बरोबर आहे? आठव्या वर्गामध्ये एक हुशार मुलगी आहे, तिला सरांनी शिक्षकांनी विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. पण ती जर दोन तीन दिवस शाळेमध्ये आली नाही तर मग तिच्या आजूबाजूला जे बसणारे तिच्या मैत्रिणी येतात किंवा त्या वर्गाची जे वर्ग शिक्षिका असेल त्यांची जबाबदारी काय असायला पाहिजे? चौकशी करणे, बाबा का ना आली, आजारी आहे का, कुण्या गावाला गेली का, बरोबर आहे? पण असं होते का? तिचं लग्न ठरलेलं असते आणि लग्न करून ती जाते. आपले सहकारी जे आहे तिची मैत्रीण ती काय करत नाही, आपले वर्ग शिक्षक काय करत नाही. आता उदाहरणार्थ प्रणिता आहे, प्रणिता बाहेर गेली, तिच्या समोर ही शेजारी आहे, तर सरांनी काय करायला पाहिजे? प्रणिता बाहेर गेली तर इला बसू द्या नाही पाहिजे, तू प्रणिताला घेऊन येत आज बस. असं केल्यानं काय होईल? आपलं नियंत्रण राहील, आपल्याला माहिती होईल की बाबा कोणाचं लग्न होणार आहे. आणि जनजागृती करायची, ठीक आहे, आता तुम्हाला माहित झालं की बाबा 18 वर्षापेक्षा जर कमी असलं तर लग्न करायचं नाही, ठीक आहे, एवढ्यावरच चालत नाही. आपल्याला चाइल्डलाईनचे सुद्धा चांगला प्रचार करायचा आहे, गावामध्ये आपल्याला सांगायचं आहे की बालविवाह जर होत असेल तर सर्वप्रथम आपल्याला कोणाकडे याची तक्रार करायची? कोणाकडे करायची? बालन्याय मंडळ, ठीक आहे, चाइल्डलाईन. अजून आता बालन्याय मंडळ, बालकल्याण समिती, चाइल्डलाईन, वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही सध्या गोंडेगाव आता, इथून तुम्हाला वाशिमला जाण्यासाठी 6 किलोमीटर जावं लागते. माझं गावात कोणाला सांगशाल तुम्ही? 10-98 कॉल करायचा, बरोबर आहे? अजून आपल्या सरपंचाला सांगू शकतो, हे बालकांसाठीच काम करणारा यंत्रणा आहे. आता सरपंच लग्नामध्ये सामील असतात, बरोबर आहे का सर? असतात. ते सांगत नाही म्हणल्यावरती सामीलच झाले. मग त्याच्यासाठीच आपल्या बालविवाहामध्ये आता सुधारणा झालेली आहे की जे या लग्नामध्ये सामील आहेत, मग त्या मुलीचे आई वडील असो, त्या गावचे सरपंच असो किंवा ग्रामसेवक असो, या सर्वावर काय होणार आहे? बालविवाह झाल्यावर काय होणार आहे? कार्यवाही होणार आहे ना. मग तुम्ही बालविवाह समर्थन द्यायचं का? बालविवाह होऊ द्यायचं का तुम्हाला? मग शांत करून बसले तुम्ही, जोराशी उत्तर द्या ना. बालविवाह होऊ द्यायचे का? मग काय करायचं होत असेल तर? कुठं लग्नात जाऊन थांबवायचं का? मग कुठं? आता समजा तुम्हाला माहीत झाली तर बालविवाह होत आहे, मग तुम्ही 5-6 विद्यार्थी गेले, 5-6 मुली गेले आणि गेले थांबवायसाठी, थांबू शकता का तुम्ही? काय होईल तसं केल्यावर? गावातल्या मारतील तुम्हाला. मग कोणाच्या माध्यमातून जायचं तुम्हाला? महिला बालविकास, ठीक आहे, तसं गेलं तरी चालते. आता आमचे जिन्साजी चौधरी सर, ते कायद्यात आता परिवक्ष अधिकारी आहेत, त्यांनी आपल्याला कायद्याविषयी माहिती दिलेली आहे. मग आपला बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कधीचा कायदा आहे? सरांनी कायदेविषयी माहिती दिली. सर कुठून सुरुवात केली तुम्ही? 1860 पासून शेवटी कुठपर्यंत यायचा? सध्याचा आपला अधिनियम कधीचा आहे? हा 2006 पर्यंत. तर सर अधिकारी ते कायद्याचे, त्याच्यामुळे ते कायदे सांगणारच. मी समाज कार्यकर्ता आहे, मी तुम्हाला सामाजिक भावनेतून असं हितगुज करूनच बोलणार आहे, बरोबर आहे. आणि सर्व गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तुमच्या गावामध्ये जर बाल्या होत असेल तर तुम्ही 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तो होणारा बालेवा थांबवा. आणि आज आपल्या समक्ष तुमच्या विद्यार्थ्यांनी, जसं आमच्या बालकल्याण समितीच्या सदस्य जांभरूकर मॅडम सुद्धा आपल्या गावामध्ये आलेल्या आहेत, तुम्ही मॅडमशी सुद्धा संपर्क करू शकता. मॅडमला संपर्क केल्यानंतर तुमचे दोन फायदे होतील, कारण ते डॉक्टर आहेत, तुमचा आरोग्याचा फायदा होऊ शकेल. आयोजकाने मला येथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि आपण सुद्धा शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे.
श्रोतेहो, आताच आपण भगवान ढोले बाल संरक्षण अधिकारी यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं आणि आता आपण ऐकणार आहोत ऍडव्होकेट जिन्साजी चौधरी, कायदा तथा परिविक्षा अधिकारी यांनी केलेलं गोंडेगाव येथील मार्गदर्शन.
या ठिकाणी उपस्थित असलेले महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे आमचे सहकारी मित्र जिन्साजी चौधरी सर, सरांना मी अशी विनंती करतो की सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
सर्वात आधी सर्वांना नमस्कार. आदरणीय इरफान सर आणि आमच्या सहकारी मंजुश्री मॅडम, माझे सर्व मित्र आणि उपस्थित आदरणीय ग्रामस्थ, आज आपण या ठिकाणी रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM व रामराव सरनाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन या विषयावर आपण हा आज कार्यक्रम घेत आहोत. अंधियारा चीरकर एक नूर निकलेगा, अंधियारा चीरकर एक नूर निकलेगा, रख हौसला तेरे हिस्से का सूरज भी निकलेगा, तेरे हिस्से का सूरज भी निकलेगा. मित्रांनो, तसं जर बालविवाह जर पाहिलं तर ही काही नवीन समस्या नाही. 1860 पासून आपल्याला माहीत आहे की 1860 पासून तेव्हापासून कायद्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी सर प्रोव्हिजन केल्या गेली, तरतूद केल्या गेले, परंतु त्याची इम्प्लिमेंटेशन जी आहे, त्याची अंमलबजावणी जी आहे ती होत नाही आहे. योग्य यंत्रणेमार्फत त्याची जी इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही आहे, ही खूप मोठी शोकांतिका आहे. शासनाने मानवी अधिकाराबरोबरच बालकांसाठी सुद्धा काही कायदे केलेले आहेत, जे जर या कायद्याचा आपण थोडं इतिहास जर पाहिलं तर 1860 इंडियन पिनल कोडपासून या कायद्याची सुरुवात झालेली आहे. 1860चा जो आपला इंडियन पिनल कोड आहे किंवा भारतीय दंडविधान आहे त्याच्या सेक्शन 175 आणि कलम 376 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 10 वर्षाखालील मुलीशी समागम केल्यास हा लैंगिक अपराध मानण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी 10 वर्षापर्यंतची शिक्षा ची प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली होती. 1894 मध्ये म्हैसूर सरकारने सुद्धा कायदा केला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुलीचं वय जे आहे 8 वर्षापेक्षा समजा कमी वयाच्या मुलीसोबत जर लग्न करत असेल तर त्याला सुद्धा या कायद्याने बंदी घातण्यात आली होती. त्याच्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा आला, त्याला सारडा या नावाने ओळखल्या जाते. या कायद्यामध्ये सुद्धा मुलीचे वय 14 वर्ष आणि मुलाचे वय 15 वर्ष करण्यात आले होते. त्याच्यानंतर हिंदू विवाह कायदा 1955 यामध्ये मुलीचे वय 15 वर्ष आणि मुलाचे वय लग्नाचे 18 वर्ष ठरविण्यात आले होतं. म्हणजे या जर सगळ्या कायद्याचा जर आपण इतिहास पाहिला तर असं आपल्या लक्षात येईल की कायदे जे आहे बालविवाह निर्मूलनासाठी किंवा एंडिंग ऑफ चाइल्ड मॅरेजसाठी जे आहे पूर्वीपासून आहे, परंतु त्याची माहिती जी आहे आपल्या जनसामान्यापर्यंत पोहोचवणे फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी मी इरफान सरांचे अभिनंदन करतो की त्यांनी हा एक अतिशय चांगला एक सामाजिक समस्या असलेला विषय त्यांनी आज आपल्यासाठी घेतलेला आहे. ह्या कायदा जर म्हटला, हा कायदा जर पाहिला आपण, तर भारत सरकारने 2006 साली हा कायदा केला आणि 1 नोव्हेंबर 2007 पासून संपूर्ण भारतामध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली. आता या कायद्यामध्ये कायदेशीर वय काय आहे, वधू आणि वरचं कायदेशीर वय काय काय असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मुलींसाठी जे आहे 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि मुलासाठी जे आहे 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. जर समजा अशा प्रकारचा समजा कमी वय असलेला जर विवाह होत असेल तर होणारा हा विवाह आपण त्याला बालविवाह म्हणू शकतो. तर हा जो बालविवाह आहे, मग याची अंमलबजावणी आपल्याला कशा प्रकारे करता येईल किंवा राज्य शासनाने याच्यासाठी काय केलेलं आहे? तर राज्य शासनाने याच्यासाठी जे आहे राज्य पातळीवर, विभागा पातळीवर, जिल्हा पातळीवर तसेच ग्राम पातळीवर सुद्धा बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. मावशी, आपल्या गावामध्ये ग्रामसेवक आहेत किंवा नाही? ग्रामसेवक आहे इथं? आहे का? आहे ना, बरोबर आहे. की तुम्हाला माहित आहे का ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात? बरोबर आहे. तर राज्य शासनाने 3 जून 2013 अधिसूचनेप्रमाणे आणि 16 ऑगस्ट 2018 अधिसूचनेप्रमाणे जे आहे ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेलं आहे. आणि हे बालविवाह पूर्णपणे समजा एखाद्या गावामध्ये बालविवाह होत असेल तर त्याला थांबवण्याची जबाबदारी कोणाची आहे? मग फक्त ग्रामसेवकाचीच आहे का? नाही, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी या ऍक्टच्या या कायद्याच्या आपण काही प्रोव्हिजन्स काही महत्त्वाच्या आपण पाहणार आहोत की हा कायदा असा स्पष्ट करतो की जर आपल्याला समजा बालविवाहाची माहिती मिळाली तर ती सुद्धा त्या त्या यंत्रणेला पोहोचवणे आवश्यक आहे. मग यंत्रणा कोणत्या आहेत? जिल्हा स्तरावर चाइल्ड लाईन आहे 1098, त्याला तुम्ही ही माहिती देऊ शकता. त्याच्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आहे, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आहे, SP ऑफिस आहे, पोलीस स्टेशन आहे, है ना, बाल कल्याण समिती आहे, यांना तुम्ही काय करू शकता? चाइल्ड एखाद्या ठिकाणी चाइल्ड मॅरेज किंवा बालविवाह होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ती माहिती जी आहे ती पोहोचवू शकता. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी या नात्याने ग्रामसेवक यांच्यावर जास्त जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये सरांनी सांगितलं, वहाने सरांनी आपल्याला, की याच्यामध्ये जी आहे सुधारित अधिसूचना आलेली आहे 2022, त्याच्यानुसार ग्रामसेवकाला बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित तर केलेलंच आहे. सोबत जे बाल विकास प्रकल्प अधिकारी असतात शहरी भागामध्ये त्यांनासुद्धा या कायद्याअंतर्गत एक त्यांच्यावर जास्त जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचा झालेला किंवा होणाऱ्या बालविवाहाबाबतची माहिती ही बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला देणं ही त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. म्हणून बालविवाह आपण आता कशाप्रकारे समजा त्याचं निर्मूलन किंवा कशाप्रकारे थांबवू शकतो, तर या ठिकाणी आपल्याला वहाने सरांनी सांगितलं की माउथ टू माउथ किंवा आपण इथून गेल्यानंतर किंवा चाइल्ड मॅरेज का करू नये किंवा बालविवाह का करू नये याची माहिती आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. याची कारणे जर पाहिली आपण तर सामान्यतः मुलगी जी आहे ती एक ओझा समजल्या जाते. आणि जर कमी वयात जर मुलीचं लग्न करून दिलं तर होंडा कमी लागतो, बरोबर आहे का नाही मावशी? कमी वयात मुलीचं लग्न करून दिलं तर होंडा कमी लागतो, बरोबर आहे ना? म्हणून लवकर लग्न करून द्यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही मावशी? बरोबर आहे का? ऋषी कपूरचं एक गाणं मला आठवते, तू 16 बरस की मैं 17 बरस का, 1-2 बरस जरा दूर रहना, फिर हो गया कुछ तो ना कहना. मी त्याला म्हणतो की बाबा जरासा थांबायचं अजून एक दो बरस नाही बहुत सारे वर्षों तक आपको रुकना पडेगा. कायदा आपसे बोल रहा है, कायदा म्हणतो की जोपर्यंत 18 होत नाही जोपर्यंत 21 वर्ष मुलीचं 18 वर्ष पूर्ण होत नाही आणि मुलाचं 21 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. मग तुम्ही म्हणाल की बा काय मग काय कर काय काय करायचं त्या मुलीचं, त्याला चांगलं शिक्षण घेऊ द्या, बरोबर आहे का नाही. आणि याच्यासाठी हुंडा देणे आणि घेणे याच्यासाठी कायदा सुद्धा शासनाने केलेला आहे. आणि म्हणून 1961 हुंडा प्रतिबंध कायदा शासनाने केलेला आहे. आणि म्हणून जर आपण हुंडा घेत असाल किंवा देत असाल तर आपण गुन्ह्यास त्याच्यासाठी पात्र असतो. त्यामुळे जे आहे बालविवाह आपण करता कामा नये. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत. मुलगी आणि मुलगा एक समान आहे. आणि मी सांगितलं या ठिकाणी की 20 नोव्हेंबर 1989 संयुक्त राष्ट्र संघाने मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. त्यांना संवैधानिक अधिकार दिलेले आहे, जगण्याचा अधिकार दिलेला आहे, एज्युकेशनचा राईट आहे, त्याचप्रमाणे राईट टू मॅरेज किंवा विवाह करण्याचा सुद्धा वैधानिक अधिकार आहे. परंतु केव्हा आहे, केव्हा आहे मावशी, 17 वर्षाची झाल्यानंतर? 18 वर्ष जोपर्यंत होत नाही तेव्हा, जर त्या मुलीचं वय 18 झालं तर ती लग्न करू शकते. पण कोणासोबत? 21 वर्ष पूर्ण झालेल्या मुलासोबत, बरोबर आहे का नाही. शेवटी मी आपला जास्त वेळ घेणार नाही, माझे सहकारी मित्र पण आपल्यासोबत इतगुंज करतील. शेवटी एवढंच म्हणेल की मत मायूस हो जिंदगी से किसी भी वक्त तेरा नसीब बदल सकता है. मत मायूस हो जिंदगी से किसी भी वक्त तेरा नसीब बदल सकता है. दिल में हो जज्बा और हौसला हो बुलंद तो अखबार बेचने वाला बच्चा भी APG डॉक्टर अब्दुल कलाम बन सकता है. मला या ठिकाणी आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थँक्यू.
धन्यवाद. चौधरी सरांनी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला. बालविवाह म्हणजे नेमकं काय, कायदा नेमकं काय सांगतो, कायद्यामध्ये विवाहाचं नेमकं वय काय आहे, कोणत्या वयापर्यंत विवाह करू नये आणि का करू नये, त्याचे काय तोटे आहेत, हे सरांनी काही कायदेशीर भाषेत सांगितलं आणि काही हलकेफुलके शब्द पण त्यांनी वापरले. त्यांनी एका गाण्याचा उल्लेख केलेला, मैं 16 बरस की तू 17 बरस का. तर ते काही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात त्या वयामध्ये, पण पोरग किंवा पोरगीचं लक्षण थोडंसं बिघडलं असं वाटलं, पाऊल घसरला असं वाटलं की आपण लग्न करायचा विचार करतो, मग लग्न केलं की ते सुधारेल असं वाटतं. परंतु मग अजूनही काही दोष असतात ते निर्माण होतात, अजूनही काही चुकीच्या गोष्टी असतात ज्या होऊ शकतात, अजूनही काही नुकसान असतं जे होऊ शकतं. त्याच्यामुळे बालविवाह नक्की टाळला पाहिजे, सरांनी आपल्या भाषणातून सांगितलं.
श्रोतेहो, आताच आपण कायदा तथा परीक्षा अधिकारी ॲडव्होकेट जिन्साजी चौधरी यांनी केलेले मार्गदर्शन ऐकलेत. आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगम 90.8 FM आवाज वाशिम की गोंडेगाव. या ठिकाणी बालविवाह निर्मूलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचा वृत्तांत आज आपण रेडिओ वत्सगम 90.8 MHz वर ऐकलात आमची उर्मिला या कार्यक्रमात. इथेच थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.